नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. यो सत्या मुखेल खबरो. गोयात मतदान झाले शांतीकायेन. 2019 तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ. स्वयं पोर्टलावरवी एनसीईआरटीन सुरू केला ऑनलाईन अभ्यासक्रम. पीडब्ल्यूडी गोवा मोबाईल ॲपावरवी करू येतात कागाळी. गोयात तापमान 33 ते 35 डिग्री असा. 11 ते 14 बी मजगती पाऊस पडू येता. वीज छळेचो अदमास. आता पुराय खबरो. गोयात काल लोकसभा वेचणूक शांततायेन झाली. 2019 तुलनेत मतदानाची टक्केवारी मातशी वाढल्या. राज्यभरातल्या 1725 मतदान केंद्रांचेर सकाळ सावन 7 वरांचेर मतदानाक लोक आयिल्ले. सगळीकडेन मतदारांच्यो व्हड रांग दिश्टी पडटाल्यो. सकाळी 7 ते 11 म्हणसर 31% मतदान झाले. मतदान करपाक येवचे म्हण कार्यकर्ते फोन करून वाघाटीवटी घेऊन मतदान करपाक आवाहन करताले. मुळगाव हांगा हिराबाई परब हे 100 पार केले ज्येष्ठ बायलेन मतदान केले. हरित केंद्रा, पिंक केंद्रा, वैजकीय शिबीर, पिवपाची व्यवस्था, कूलर आणि सावळे खातीर मंडप अशा गजालींनी मतदारांक हे गरमीत थाकाय मेळ्ळी. राज्यात पहिलेच फावट तृतीयपंथीयांनी मतदानाचो हक्क घेतलो. राज्यात वट्टे 10 तृतीयपंथीयांनी मतदान केले. सर्वसामान्य प्रमाण आमकाय मतदान करपाक मेळ्ळे हाका लागून वेचणूक आयोगाचे आम्ही उपकार मानतात अशें ताणी म्हळें. लोकसभा वेचणुके खातीर 76.6% मतदान जाला अशी माहिती मुख्य वेचणूक आयुक्त रमेश वर्मा हांणी दिल्या. ह्या टक्केवारीत बॅलेट नोटींग तशेंच होम वोटींगाचो आसपाव ना अशी माहिती वर्मा हांणी दिल्या. 2019 लोकसभा वेचणुके खातीर 75% मतदान जाल्ले अशें ताणी सांगले. सविस्तर माहिती दितना ताणी उत्तर गोंयात 77.79% जाल्यार दक्षिण गोंयात 74.47% मतदान जाला अशें म्हळें. जाल्यार वेचणुकेच्या दिसा म्हळ्यार 7 मेन 13 कागाळी नोंद जाल्या. जाल्यार आचारसंहितेचो भंग केल्या खातीर 38 कागाळी नोंद जाल्या. हातूंत चडशा कागाळींचो विलो लायला अशें ताणी म्हळां. चडशा मतदारसंघांनी 80% परस चड मतदान जाला अशें ताणी सांगले. लोकसभा वेचणुकेत भाजपा गोंयची दोनूय सिटां जिखतले तशेंच केंद्रात लेगीत फिर एक बार मोदीचेच सरकार वेचून येतले असो विश्वास मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केला. ते पणजे भाजपा कार्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार उलयताले. लोकसभा वेचणूक हो लोकशायेचो उत्सव अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळें. उत्तर गोंयातले 20 मतदारसंघात भाजपाचो उमेदवार श्रीपाद नायक हांच्या खातीर विक्रमी मतदान जालां. जाल्यार दक्षिण गोंयात 6 मतदारसंघात भाजपाक उणें मतदान जालां अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळां. श्रीपाद नायक हे अंदू 1 लाखा परस चड लीड घेवन जिखतले. जाल्यार दक्षिण गोंयात 60 हजारांची लीड घेवन पल्लवी धेंपो हांका मेळटली असो विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आमी गोंयात इनोव्हेशन, स्टार्टअप, फार्मास्युटिकल्स तशेंच हेर मळार ग्लोबल मार्केट करपाची मोख दवरल्या. विकसीत भारत, विकसीत गोंय ह्या संकल्पनेक वाव दीत भाजपा काम करता. गोंयकार भाजपाकूच वेचून हाडटले असो विश्वास मुख्यमंत्र्यांनी उक्तायला. ह्या वेळार प्रदेशाध्यक्ष तशेंच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आनी उत्तर गोंयचे उमेदवार श्रीपाद नायक हजर आशिल्ले. राज्यात उष्णताय असून लेगीत मतदाना खातीर घराबाहेर सरले. ह्या वेचणुकेत काँग्रेस पक्ष उदरगतीविषयी कांयच उलयना. तांणी फक्त धर्माच्या जातीच्या नांवान समाजात फूट घालपाचो यत्न केलो. भाजपाचेर आनी म्हजेर फटींग आरोप केले. समाजात फूट घालपाचो तांणी यत्न केलो. एसटी वा ओबीसी समाजातल्या दोघांक फुडें करून पुराय समाज भाजपा आड आसा अशें दाखोवपाचोय तांणी यत्न केलो. आतां मतदार विशेष करून नवे मतदार हुशार जाल्यात. तांणी काँग्रेसीच्या फुटीचे राजकारण स्विकारूंक ना अशें मुखार मुख्यमंत्र्यांनी म्हळें. हे वेचणुके उपरांत काँग्रेस पक्ष फक्त 4 मतदारसंघां पुरतोच उरला. उत्तर गोंयात भाजपा 20 मतदारसंघात जाल्यार दक्षिणेत 14 मतदारसंघात मुखार उरलो. दक्षिणेत आमी 6 मतदारसंघात मातशे उणे पडले तरी सांगे, सावड्डे, मडकय, काणकोण, शिरोड्या ह्या मतदारसंघातल्यान मेळपी आघाडीक लागून आमी ते भरून काडटले असो विश्वास मुख्यमंत्र्यांनी उक्तायलो. मतदार काँग्रेसीच्या दुबळ्या राजकारणाक जाप दितले, तांकां तांचो दागो दाखोवन दितले असो विश्वास सदानंद शेट तानावडे हांणी उक्तायलो. श्रीपाद नायक हांणी मतदारांचे उपकार मानले. ही आपली दिवणी वेचणूक हे पक्षाक कळयना त्या प्रमाण ते निर्णय घेतले अशें तांणी स्पश्ट केले. स्वयं पोर्टलावरवी एनसीईआरटीन सुरू केल्ल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांचो लाव राज्यातल्या भुरग्यांनी घेवचो अशें आवाहन राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन केला. 22 एप्रील 2024 ते 30 सप्टेंबर 2024 मेरेन लेखाशास्त्र, व्यवसाय अभ्यास, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकी, मानसशास्त्र, इंग्लीश आणि समाजशास्त्र अशा 11 विषयात 11व्या आणि 12व्या वर्गाखातीर 28 ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यात. ह्या अभ्यासक्रमाखातीरची नोंदणी 15 एप्रील सावन सुरू झाली आणि 1 सप्टेंबर 2024 दिसा बंद जातली. शिक्षक आणि पालकांनी ह्या अभ्यासक्रमात वाटो घेऊन आशय आणि विषय ह्याच्याकडे वचपाच्यो पद्धती समजून घेवच्यो असे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला. भौशीक कागाळींचे निवारण करपाक पीडब्ल्यूडी गोवा मोबाईल ॲप उपलब्ध केला. पिवपाचे उदक, मलन निसरण, खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्यावरील चिन्ह या संबंधीच्या कागाळी हाताळपाक या ॲपचा वापर करू येता असे भौशिक बांधकाम खात्यान लोकांक आवाहन केला. हे आयओएस आणि अँड्रॉइड फोनाचेर उपलब्ध असा आणि ॲप स्टोरावेल्यान ते डाऊनलोड करचे. या ॲपावरवी खात्यात कागाळीचे अचूक स्थान आणि त्याविषयीची माहिती मिळतली जाका लागून ते कागाळी बेगोबेग निकालात घालपाक शकतले. नागरिकांनी केल्या कागाळीची सद्यस्थिती जाणून घेवपाक तांकां मेळटली आणि कागाळ सुटावी झाल्याची सूचनाय तांकां मेळटली. मजगती एक हेल्प डेस्क 24 वरां 7 दीस उपलब्ध केला. 703-005-1300 या क्रमांकाचेर फोन करून मजत मांगू येता. पूण ह्या मोबायल एपाचो वापर करचो अशें आवाहन खात्यान केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. शिरगांवची श्री देवी दहिराची जात्रा आयतारा 12 मेक जाती. ह्या देवीच्या जात्रेक व्हडा प्रमाणात गोंयभरच्या लोकांची गर्दी आसता. जात्रेक खूप दुकानाय पडटात, खरेदी व्हडा प्रमाणात जाता. देखून ही जात्रा प्लास्टीक विरयत जावची म्हणून सातत्यान शिरगांव प्राथमीक शाळा वावुरता. फाटी 6 वर्सां सावन ते हाच्या खातीर यत्न करतात. फाटल्या वर्सा शाळे वतीन हजारांनी कागदाच्यो पिशव्यो वाटिल्ल्यो, तर ह्या वर्सा शाळेन आनीक एक वेगळो उपक्रम राबयला. शाळे खातीर मुंबयच्या उशा भातखंडे आनी मैत्री तेंबे हांणी पुरस्कृत केल्ल्यो कापडी पिशव्यो शाळे वतीन वेगवेगळ्या मानेस्तां कडेन पावयल्यात. ह्या विशींचो अभिनेत्री तन्वी मुंडले हांचो आवाहनपर व्हिडिओ सध्या सोशल मिडियाचेर फामाद जाला. प्लास्टीक मुक्त जात्रा करपाक भुरग्यांनी घेतिल्लो ध्यास आनी तांकां तेको दिवपी शाळेचो हो उपक्रम निश्चितूच कौतुकास्पद आसा आनी आदर्श घालून दिवपी आसा अशें कौतुक अभिनेत्री तन्वी मुंडले हांणी केलां. मनोरंजन सरिता ह्या निर्जा आत्माराम गांवकर हांच्या पुस्तकाचे आनी आत्माराम वामन गांवकर हांच्या पॅरंटींग स्किल्स मास्टरी ह्या पुस्तकाचे इंग्रजी मराठी आनी हिंदी भाषेतल्या पुस्तकाचे प्रकाशन फाल्यां 4:30 वरांचेर पणजी बालभवनाच्या सभाघरांत जातले. मुखेल सोयरे म्हणून शिक्षण तज्ञ प्राचार्य सुभाष वेलिंगकार, खासा सोयरे म्हणून कृष्णदास शामा ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ सुशांत तांडील असतले, तर अध्यक्षस्थानार डॉ अपर्णा पोरो पालेकर असतली. भरतनाट्यमातले अरंगेत्रम सादर करून संतोषी धनंजय तळकार, प्रांजल कदम आणि रुपल जयकुमार वेर्णेकार ह्या त्रिकुटान मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरात आयोजित सिद्धकला संस्थे वतीन सादर केल्या कार्यावळीत रसिकांची काळजा जिंकली. ह्या वेळार सिद्धकला संस्थेची नृत्य शिक्षिका जानवी बोंद्रे आनी मुखेल सरी आमदार डिरायला लोबो हजर आशिल्ली. भुरग्यां मदी कलागूण जेन्ना पालकांक पयली कळटा तेन्ना तांचो कल कित्याकडे आसा ते वळखून तांकां उर्बा दिवपाक जाय. पालकांच्या आनी गुरूंच्या पांयांक स्पर्श करून भुरगीं आदर व्यक्त करतात, ती परंपरा अशी चालू उरूंक जाय अशें ह्या वेळार डिरायला लोबो उलयली. आवय बापाच्या प्रोत्साहनाक लागून आनी गुरू जानवी बोंद्रे हांणी आमचेर घेतिल्ल्या मेहनतीक लागून आमी खूप कार्यावळींनी वांटो घेतलो आनी आमचो आत्मविश्वास वाडलो अशें ह्या वेळार ही तिनूय भुरग्यांनी मनोगत उक्तायले. गोंयात 11 ते 14 मे काळात पावस शिरशिरपाची शक्यताय पणजी वेधशाळेन व्यक्त केल्या. सध्या गोंयात 33 ते 35 अंश सेल्सियस इतलें तापमान आसा, जाल्यार दमट तशेंच रखरखीत वताचें हवामान सध्या गोंयात अणभवपाक मेळटा. अंदू गरमेचे ल्हार येवपाची शक्यताय ह्या पयली कांय जाणकारांनी व्यक्त केल्ली, मात अजून मेरेन तरी गरमेचे ल्हार गोंयात येवंक ना. ग्लोबल वॉर्मिंगाक लागून हवामानात बदल जाता अशें जाणकारांचे मत आसा. ख्रिश्चन धर्मियांची लग्नां राती सुरू जातात, ताका लागून ह्या लग्नाक रातची 10च्या जाग्यार 12 वरां मेरेन वेळ वाडोवपाची मुजत दिवची अशी मागणी आदलो मंत्री चर्ची रानेमो हांणी मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांचे कडेन केल्या. हो प्रस्न मुख्यमंत्र्यान जाता तितल्या बेगीन सुटावो करचो अशी मागणी तांणी मुखार केल्या. मुळगांव हांगाच्या उम्मीद ह्या मन रिजवण केंद्रा वतीन असनोळ्या, दिवचल, कुडणे आनी आमोणे ह्या वाठारांनी कार्यरत आशिल्ल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यां खातीर वेगवेगळ्या विशयांचेर मार्गदर्शन, जिणेचे अणभव कथन, कविता वाचन अशी कार्यावळ घडून हाडिल्ली. ह्या वेळार कांय ज्येष्ठ नागरिकांचो भोवमानय केलो. ह्या वेळार अध्यक्षस्थानार शिक्षण खात्याचे आद्य संचालक तशेंच उर्बा ह्या ज्येष्ठ नागरिक मंचाचे उपाध्यक्ष दिलीप भगत, उम्मीद केंद्राचे अध्यक्ष श्रीधर कामत, खजिनदार सुरेश कामत आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशांतल्यान 7,000 परस चड हज यात्रेकरू अंदूय हज करतले. पयलें विमान फाल्यां श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान सुट्टले. फाल्यां 320 हज यात्रेकरूंचो पयलो गट जम्मू काश्मीरांतल्यान हज यात्रेक वचपाक सुरवात करतलो अशी म्हायती आकाशवाणी जम्मू प्रतिनिधीन दिल्या. सुमार 37 बायलो यात्रेकरूय मेहरमाशिवाय पवित्र यात्रा करतली. अंदूचे यात्रेची सुरवात मदिनाक भेट दिवन जातली. सगळ्या यात्रेकरूंक मरकझियांत रावपाची वेवस्था आसतली. यात्रेकरूंक आराम दिवपा खातीर भलायकी, सुरक्षा आनी आपतकालीन सेवा सयत जम्मू काश्मीराच्या वेगवेगळ्या खात्यांमदी सहकार्यान यत्न करतले. यात्रेकरूंक तांचे यात्रे खातीर गरजेची म्हायती आनी मार्गदर्शन दिवपा खातीर 2 प्रशिक्षण सत्रांय आयोजित केल्यात. ऑलिंपिक भांगरा पदक विजेतो निरज चोपडा 12 ते 15 मे मेरेन ओडिशा हांगा जावपी 27व्या फेडरेशन कप नॅशनल चॅम्पियनशीप 2024 वांटो घेतलो अशें एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियान आयज जाहीर केलां. सध्याचो ऑलिंपिक आनी संवसारीक भालो फेकीतलो विश्वविजेतो खेळगडो टोकियो ऑलिंपिक्सात भांगरा पदक मेळ्ळ्या उपरांत पयलेच खेपे भारतात सर्त करतलो. फेडरेशन कपाच्या आदी 2 फावटी आशियाई खेळात सर्तीत भांगरा पदक जिखपी हो खेळगडो फाटल्या वर्सा हँगझो हांगा जाल्ल्या आशियाई खेळ सर्तीत रुप्या पदक जिखपी देशवासी किशोर कुमार जेना हाच्या वांगडा 10 मे दिसा दोहा डायमंड लिगात वांटो घेतलो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयात मतदान जाले शांतीकायेन 2019 तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाड. स्वयं पोर्टलावरवी एनसीईआरटीन सुरू केला ऑनलाईन अभ्यासक्रम. पीडब्ल्यूडी गोवा मोबाईल एपावरवी करू येता कागाळी. गोंयात तापमान 33 ते 35 डिग्री, 11 ते 14 मे मजगती पाऊस पडू येता, वीज शाळेचो अदमास. आणि इथल्या प्रादेशिक खबरो संपल्या.